नमस्कार, गोष्टीचं नाव आहे गोस्वामी तुलसीदासांची रामभक्ती. गोस्वामी तुलसीदास जेव्हा काशीमध्ये वास्तव्याला होते तेव्हा ते तुलसी घाटावरती राहत असत. त्यांच्या नावावरूनच त्या गंगा घाटाला तुलसी हे नाव दिलं गेलं आहे. त्यांनी आपल्या काशी वास्तव्यामध्ये कधीही नैसर्गिक विधी काशीत केले नाहीत. मलमूत्र विसर्जन करण्यासाठी ते नावेनी गंगा पार करून पलीकडे जात आणि विधी उरकून परत येत. एकदा असेच तुलसीदास नैसर्गिक विधी उरकून परत जात असताना तिथे एक प्रेत प्रकट झालं आणि म्हणालं की मी तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे, तुझी इच्छा सांग. तेव्हा तुलसीदास म्हणाले की पण मी तुला कधी प्रसन्न करून घेतलं? त्यावरती प्रेत म्हणालं, मी अपवित्र पाण्यावरती जगतो, तुम्ही तुमचे विधी झाल्यावरती उरलेलं पाणी या बाभळीच्या झाडाला टाकता, त्या पाण्यावरच मी जगत आलो आहे आणि आता तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. यावरती तुलसीदास म्हणाले की ठीक आहे, पण माझी कुठलीच इच्छा नाही आहे, मला फक्त श्रीराम यांचं दर्शन घ्यायचं आहे. त्यावरती ते प्रेत म्हणालं की हे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही, पण हे दर्शन तुम्हाला कसं घडू शकेल हे मी सांगू शकतो. तुम्ही रोज रामकथा करता, तुमच्या कथेला दररोज हनुमान येतात, हनुमानाचे पाय धरा, तुम्हाला श्रीरामांचं दर्शन घडेल. त्यावरती तुलसीदास म्हणाले की मी कसं हनुमानाला ओळखणार? यावर ते प्रेत म्हणालं की कथेला सर्वात पहिल्यांदा हनुमान येतात, अगदी शांत बसून राहतात, अतिशय मळके कपडे घालून येतात आणि जेव्हा कथा संपते तेव्हा तिथलीच माती कपाळाला लावतात आणि जातात. यावरून तुम्ही मारुतीरायाला बरोबर ओळखू शकाल. तुलसीदास यांनी पुढच्या कथेला बघितलं की मळके कपडे घातलेला एक वृद्ध सर्वात आधी कथेसाठी येऊन बसला. कथा झाल्यावरती सगळे निघून गेल्यावर तो उठला आणि तिथलीच माती कपाळाला लावून तो तिथून निघून जायला लागला. हे बघताच तुलसीदास आनंदी झाले आणि त्या वृद्धाच्या मागे जायला लागले. प्रभू आता तरी थांबा असं करत तुलसीदास त्या वृद्धाचा पाठलाग करायला लागले. पुढे तो वृद्ध आणि मागे तुलसीदास, इकडे वृद्धांनी आपल्या चालण्याचा वेग वाढवला तर तिकडे तुलसीदासांनी पण वेग वाढवला. आपल्या मागे तुलसीदास येत आहे आणि त्यांनी आपल्याला ओळखलं आहे हे हनुमंताला समजलं होतं. तुलसीदास यांना टाळण्यासाठी हनुमान जंगलात शिरले, पण आता मात्र हनुमान आणि तुलसीदास यांच्यातलं अंतर वाढलं. तुलसीदास यांच्या हनुमानाला थांबवण्यासाठी मारलेल्या हाकांचा आवाज क्षीण होत गेला. म्हणता म्हणता हनुमान जंगलाच्या मध्यभागात आले आणि तेवढ्यात तुलसीदास यांनी येऊन त्या वृद्धाचे पाय धरले. तुलसीदास म्हणाले, प्रभू थांबा, मारुतीराया माझ्यावर दया करा, मला श्रीराम यांचं दर्शन द्या. मारुतीरायांनी एका झटक्यात तुलसीदास यांचे हात आपल्या पायापासून दूर केले आणि म्हणाले की मी कोणी मारुती वगैरे नाही आहे, माझी वाट अडवू नकोस, मला जाऊ दे. तुलसीदासांनी परत त्याचे पाय धरले आणि म्हणाले की मी तुम्हाला ओळखलं आहे, तुम्ही जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण करत नाही तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही. प्रभू मला तुमचं प्रत्यक्ष दर्शन द्या. तुलसीदास विनवण्या करत राहिले. शेवटी हनुमानाने तुलसीदास यांना त्यांचं प्रत्यक्ष दर्शन दिलं. ज्या ठिकाणी तुलसीदास यांना हनुमानाचं हे दर्शन घडलं तिथेच आज काशीचं अतिशय प्रसिद्ध संकटमोचन हनुमान मंदिर आहे. या मंदिरात हनुमानाचं प्रत्यक्ष चैतन्य जाणवतं. हनुमान पुढे म्हणाले की तुला जर श्रीराम यांचं दर्शन घ्यायचं असेल तर तुला चित्रकूट इथे जायला हवं, तिथे स्वामी नित्य येतात, तिथे गेल्यावरती तुला अतिशय सुंदर अशा दोन सुकुमारांचं दर्शन घडेल. तुलसीदास चित्रकूट इथे गेले, तिथे श्रीराम भक्तीमध्ये लीन झाले. एकदा ते चित्रकूट परिक्रमा करत असताना त्यांना घोड्यावरती स्वार झालेले अतिशय सुंदर असे धनुष्यबाण घेतलेले दोन तरुण दिसले. त्या दोघांना बघून तुलसीदास त्यांच्यावरती असे मोहून गेले की ते त्या दोघांना ओळखूच शकले नाही. ते दोघे जसे आले तसेच तुलसीदास त्यांच्याजवळून निघून गेले. तेवढ्यात तिथे हनुमान आले आणि म्हणाले की प्रभू त्यांच्या धाकट्या भावाबरोबर इथे आले होते. तुला भान राहिलं नाही पण हरकत नाही, उद्या सकाळी परत एकदा तुला प्रभूंचं दर्शन घडेल. दुसऱ्या दिवशी मौनी अमावस्या होती. तुलसीदास रामघाटावरती आसनस्थ होऊन श्रीराम यांची वाट बघायला लागले. तेवढ्यात तिथे एक छोटा मुलगा आला आणि म्हणाला, बाबा मला चंदन हवं आहे, तुम्ही द्याल का मला चंदन? त्या लहान मुलाच्या मोहक मुखाकडे तुलसीदास बघतच राहिले. तुलसीदासांचं भान हरपलं आहे हे हनुमानाने जाणलं आणि म्हणून हनुमानाने एका पोपटाचं रूप धारण केलं आणि म्हणाले, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीर, तुलसीदास चंदन घिसे तिलक करे रघुवीर. तुलसीदास लगेच भानावर आले. त्यांनी श्रीराम यांना ओळखलं तेव्हा रामजी यांच्या प्रत्यक्ष रूपामध्ये आले. तुलसीदास यांनी प्रभू श्रीराम यांना चंदनाचा टिळा लावला आणि प्रभू श्रीराम यांनीही तुलसीदास यांना चंदनाचा टिळा लावला आणि मग श्रीराम तिथून अंतर्धान पावले. जय श्रीराम.